आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया ही 200 वर्षे जुनी संस्था आणि भारतातील सर्वात मोठी बँक 48 कोटी ग्राहकांना सेवा देते। तरीही अलीकडेच असे म्हटले आहे की ते 21 दिवसांच्या आत निवडणूक रोख्यांचे खाते उघड करू शकत नाहीत, ज्यामुळे अनेकांसाठी चिंता वाढली आहे। तिच्या विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यामुळे निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी 136 दिवस लागतील असा दावा केल्यामुळे थट्टेचा सामना करावा लागला आहे। त्यामुळे स्टेट बँक 16,000 कोटींचा घोटाळा लपवत असल्याची व्यापक अटकळ आणि भीती निर्माण झाली आहे। या विलंबामागील निर्णय घेणाऱ्यांची ओळख, नावे आणि चेहरे आहेत आणि आज आम्ही या व्यक्तींशी चर्चा करण्याचे उद्दिष्ट ठेवतो। बँकेच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निर्णय घ्यायचा आहे, परंतु निवडणुकीपूर्वी देणगीशी संबंधित घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्यांची नावे उघड होणार नाहीत या भीतीने विलंबाने आधीच अनेकांची निराशा केली आहे। बँकेचे नाव आणि लोगो सर्वत्र ओळखले जात असल्याने नावे आणि चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, काँग्रेस पक्षाने स्टेट बँकेचा लोगो एक क्योल म्हणून दर्शविणारे एक पोस्टर जारी केले, ज्यामध्ये आणि क्वोट SBI कोण लपवत आहे आणि क्वोट या मथळ्यासह पंतप्रधान मोदी त्यामधून डोकावत आहेत। ही प्रतिमा सूचित करते की व्यक्ती केवळ लोगोच नव्हे तर बँकेच्या कृतींसाठी जबाबदार आहेत। नोटाबंदी दरम्यान कोणत्याही बँकेने अतिरिक्त वेळेची गरज असल्याचा दावा केला नाही, त्या सर्वांनी तातडीने कारवाई केली। मग आता स्टेट बँक ऑफ इंडियाला 136 दिवसांची गरज का आहे? यामागे निर्णय घेणारे कोण आहेत? हे लक्षात घेण्यासारखे आहे की केवळ स्टेट बँकेला इलेक्टोरल बॉन्ड्स विकण्यासाठी अधिकृत केले गेले आहे। तथापि 15 फेब्रुवारी निर्णय घेतल्यानंतर या रोख्यांची विक्री थांबविण्यात आली आणि ते घटनाबाह्य मानले गेले। SBIचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्याबद्दल बोलूया। 2.25% लाख कर्मचाऱ्यांसह बँकेचे नेतृत्व करत त्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेते। तरीही त्याचा दर्जा केवळ त्याच्या पदावर आधारित असावा का? खारा यांच्या नेतृत्वाखाली 22,217 इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती देण्यास विलंब करण्याच्या बँकेच्या निर्णयामुळे तिची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे। दररोज 23,000 डिजिटल बचत खाती उघडणारी बँक जर दावा करत असेल की तिला या कामासाठी 136 दिवसांचा कालावधी लागेल, तर तिच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न पडणे अपरिहार्य आहे। दिनेश कुमार खारा, जे सध्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ समितीने मंजूर केलेल्या 10 महिन्यांच्या मुदतवाढीची सेवा देत आहेत, त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2023 संपण्याच्या 1 दिवस आधी ही मुदतवाढ मिळाली। ते ऑगस्ट 2024 अध्यक्ष राहतील। हा विस्तार सुचवू शकतो की कोणतीही योग्य बदली सापडली नाही आणि 10 महिन्यांत काहीही अपेक्षित नाही। त्यांच्या मुदतवाढीच्या वेळी खारा यांनी नमूद केले की ते डेटा विश्लेषणावर लक्ष केंद्रित करत आहेत। आता तो अशा परिस्थितीत त्याच्या पात्रतेबद्दल प्रश्न उपस्थित करून निवडणूक रोख्यांच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी 4 महिन्यांची विनंती करतो। बँकेलाच प्रश्न विचारता येत असतील तर अध्यक्ष का नाही? दिनेश कुमार खरा यांना त्यांचा वारसा अशा प्रकारे स्मरणात ठेवायचा आहे का? बँकिंगमधील 40 वर्षांचा अनुभव असल्याने फसव्या देणगी कार्यात गुंतलेल्यांना संरक्षण देण्यासाठी तो आपली प्रतिष्ठा धोक्यात घालेल याची कल्पना येते का? काहींनी स्टेट बँकेचा हा निर्णय देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा विश्वासघात असल्याचे मानून त्याविरोधातील टीकेची तीव्रता वाढवली आहे। या संदर्भात आमची चर्चा दिनेश कुमार खरा यांच्याभोवती फिरते, कारण ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली स्टेट बँकेने इतका महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असेल त्या व्यक्तीबद्दलही बोलायचे आहे। या निर्णयाचा अर्थ असा आहे की ज्यांनी संविधानाशी फसवणूक केली आहे आणि ज्यांनी 1,000 कोटींची देणगी दिली आहे त्यांची नावे 15 मार्चपर्यंत उघड होणार नाहीत। त्यामुळे अशा व्यक्तीचे नाव नमूद करणे महत्त्वाचे आहे, कारण हा निर्णय झाला नाही। स्टेट बँकेच्या लोगो किंवा साइनबोर्डद्वारे हे निर्णय घेणाऱ्या प्रमुख व्यक्तींबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे। दिनेश कुमार खरा ऑक्टोबर 2020 मध्ये स्टेट बँकेचे अध्यक्ष बनले. त्यांची पार्श्वभूमी वाणिज्य आणि दिल्ली विद्यापीठातून MBA आहे. 1984 पासून ते स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित आहेत. SBI च्या 5 सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलिनीकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एका क्षणी दिनेश खारा हे SBI मधील जोखीम, एट आणि अनुपालनासाठी देखील जबाबदार होते, जे एट क्षेत्रातील त्यांचा व्यापक अनुभव दर्शविते. फायनान्शियल एक्सप्रेसने वृत्त दिले की 2022-23 या आर्थिक वर्षासाठी त्याच्या पगारात मागील वर्षाच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. हे वर्तमानपत्रात का ठळक केले गेले हे स्पष्ट नाही. बँक तिच्या डिजिटल यशाबद्दल बढाई मारते, तरीही ती निवडणूक रोख्यांची माहिती डिजिटल पद्धतीने का राखत नाही? तसे असल्यास डेटा जुळण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी 3 आठवड्यांऐवजी 4 महिने का लागतात? December 2023 दिनेश कुमार खारा यांनी CNBC TV18 सांगितले की डिजिटल हे आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. आमची डिजिटल क्षमता वाढवण्यासाठी आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर तुम्हाला पहिली गोष्ट दिसेल ती म्हणजे चेअरमन दिनेश कुमार खारा यांचा मेसेज, जिथे ते स्टेट बँकेने गेल्या वर्षभरात काय साध्य केले याचा तपशील देतात. त्यांनी नमूद केले की आर्थिक वर्ष 2023 SBI ने 1.25% नियमित बचत खाती उघडली, त्यापैकी 64% डिजिटल माध्यमातून उघडली गेली. 2022 SBI ला EBA वार्षिक बँकिंग तंत्रज्ञान पुरस्कारांद्वारे सर्वोत्कृष्ट डिजिटल वित्तीय समावेशाच्या श्रेणीमध्ये सलग चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले. दिनेश कुमार खारा हे व्यवस्थापकीय संचालक असतानाही त्यांना 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. 2019 ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यकाळ पूर्ण करत असताना मोदी सरकारने त्यांना 2 वर्षांची मुदतवाढ दिली. त्यांची October 2020 अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अध्यक्षांना सध्या 10 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांनाही 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. स्पष्टपणे 2 वर्षांची मुदतवाढ मिळण्यासाठी तो अत्यंत सक्षम व्यक्ती असावा. एवढी सक्षम व्यक्ती असूनही 22,217 रोख्यांची माहिती 21 दिवसांत निवडणूक आयोगाला देण्यात स्टेट बँक कशी काय अपयशी ठरली? त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने अथक परिश्रम करून माहिती पुरवली नसती का? जेव्हा टार्गेट पूर्ण करायचे असते तेव्हा ते रात्रंदिवस कसे काम करतात, शाखेत जास्त वेळ थांबतात आणि टार्गेट पूर्ण करण्याचा ताण सहन करतात हे बँकेच्या कर्मचाऱ्यांना समजत नाही का? मग स्टेट बँकेने हे आव्हान स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले नाही? अश्विनी कुमार तिवारी हे SBI चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा कार्यकाळ January 2024 संपणार होता, परंतु त्यांना 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली. अश्विनी कुमार तिवारी यांच्या मुदतवाढीमुळे अनेकांची व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता कायमची संपुष्टात आली असावी. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांना सेवेत मुदतवाढ दिली होती हे या प्रकरणाची उच्च पातळीचे संकेत आहेत. कॅबिनेट समितीमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री असतात. नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे मुदतवाढीवर असलेल्या या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून तत्काळ हटवण्यात यावे. इतर अधिकाऱ्यांना नेतृत्वाची जबाबदारी घेण्याची संधी मिळावी. सेवेच्या मुदतवाढीकडेही सरकारची कृपादृष्टी आहे. तुला माझा मुद्दा समजला का? अश्विनी कुमार तिवारी यांच्याशिवाय आणखी एक व्यवस्थापकीय संचालक असून त्यांनाही मुदतवाढ मिळाली आहे. सेस शेट्टी यांना January 2023 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली, ज्यामुळे ते स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या 13 व्यक्तिमंडळाचे 3रे सदस्य बनले, ज्याला मुदतवाढ दिली गेली. बोर्डाच्या 13 सदस्यांपैकी एकच महिला व्यवस्थापकीय संचालक स्वाती गुप्ता आहे, जी पूर्णवेळ संचालक म्हणून काम करते. बँकेने तिची पार्श्वभूमी हायलाइट केली आहे. 2012-2017 या कालावधीत दिल्ली महानगरपालिकेची नगरसेवक आणि झोनल चेअरमन म्हणून तिचा कार्यकाळ, त्यानंतर 2017-2022 या कालावधीत महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची नामनिर्देशित सदस्य म्हणून तिची भूमिका लक्षात घेऊन बँकेने तिचे वर्णन केले आहे. एक सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून बँक गुप्ता यांचे राजकीय संबंध अस्पष्ट राहिले. तथापि सोशल मीडिया काही अंतर्दृष्टी प्रकट करतो, जसे की भाजप नेते विजय गोयल यांच्यासोबतचा तिचा 2013 फोटो आणि केजरीवाल यांच्यावर टीका करणारे पोस्टर. तिच्या नावाखाली भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले फेसबुक पेज अस्तित्वात आहे, परंतु त्याची सत्यता आणि तिचा थेट सहभाग अनिश्चित आहे. तिची संचालक म्हणून नियुक्ती होऊनही तिची राजकीय पार्श्वभूमी प्रसारमाध्यमांमध्ये फारशी प्रसिद्ध झाली नाही. बँकेच्या संचालक मंडळावर सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. अध्यक्षांसह स्टेट बँकेचे 3 संचालक मुदतवाढीवर कार्यरत असल्याची पुष्टी झाली आहे. यामुळे बँकेचे नियोजन आणि प्रतिसाद वेळ यावर प्रश्न निर्माण होतात. विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रकाशात ज्याने बँकेने शेवटच्या क्षणी अपील करण्यास प्रवृत्त केले आणि 6 मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. अशा कृती नेतृत्वाच्या प्राधान्यक्रमांवर प्रतिबिंबित करतात, सक्रिय व्यवस्थापनापेक्षा सेवा आणि वेळ विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालात त्यांच्या डिजिटल ॲप्लिकेशन योनोसाठी 6 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत, ज्यात दररोज सरासरी 5.5 लाख व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातात आणि योनोवर दररोज 1 कोटी लॉग इन केले जातात. हा अहवाल आणि क्वोट भौतिकदृष्ट्या आणि क्वोट सर्वव्यापी असण्याच्या आवश्यकतेवर भर देतो, भौतिक आणि डिजिटल उपस्थितीचे मिश्रण. तरीही बँकेच्या डिजिटल सज्जतेबद्दल प्रश्न उद्भवतात, जसे की भौतिक रोख्यांची डिजिटल प्रत नसणे. सेवानिवृत्त कमांडर लोकेश बत्रा यांनी RTIद्वारे उघड केले की SBI ने निवडणूक रोख्यांसाठी IT प्रणालीवर 1.5 कोटी रुपये खर्च केले. न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी करण थापरला दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयाच्या 2019 आदेशाला SBI प्रतिसादावर टीका केली की निवडणूक रोख्यांची माहिती तत्परतेने सामायिक करण्याच्या तयारीसाठी आणि क्वोट पूर्णपणे हास्यास्पद आणि क्वोट असे म्हटले. स्टेट बँक योनो ॲपवरून प्रत्येक तिमाहीत 100 कोटी रुपये कमावते, तरीही 22,217 इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती देण्यासाठी तिला संघर्ष करावा लागतो. बँकेच्या डिजिटल प्रगती आणि निवडणूक रोख्यांच्या हाताळणीमधील ही तफावत तिच्या हेतूंबद्दल शंका निर्माण करते आणि त्याचे आवाहन राजकीय प्रकाशात करते. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR ज्या संस्थेने इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात याचिका दाखल केली आहे, त्यांनी या चिंतांवर प्रकाश टाकला आहे आणि बँकेच्या पारदर्शकता आणि जबाबदारीच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने स्टेट बँकेच्या आवाहनाला विरोध करणार असल्याचे जाहीर केले आहे. एका प्रसिद्धीपत्रकात संघटनेने बँकेचा राजकीय हेतूंसाठी वापर करण्यास आपला विरोध दर्शविला आहे. स्टेट बँकेने सर्व माहिती तातडीने आणि पारदर्शकपणे जाहीर करावी अशी त्यांची मागणी आहे. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.